camera, action.
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्ट्रेस अनुजा साठे सोबत. आणि अनुजा, मला हे विचारायचं की एक थी बेगम या वेब सिरीज नंतर फॅन्सच्या रिएक्शन कशा मिळाल्या तुला?
सो मोस्टली सगळ्या पॉझिटिव्हच रिएक्शन मला मिळाल्या आणि सगळ्यांना खूप आवडलं. सगळ्यांना असं वाटलं की खूप धाडसी निर्णय घेतला मी हा सिरीज करायचा, कारण की आतापर्यंतच्या माझ्या ज्या भूमिका होत्या त्यांच्यापेक्षा ही माझी भूमिका खूपच वेगळी होती. म्हणजे लास्ट म्हणजे पीपल ऍक्च्युली रिमेंबर मी ऍज मेरी परमाणू किंवा ब्लॅकमेल, बाजीराव, तमन्ना, ह्या मुळातच एकमेकांमध्ये खूप वेगळ्या असलेल्या भूमिका होत्या, पण त्यांच्यापेक्षा अगदीच वेगळी भूमिका ह्या सिरीजमध्ये माझी होती. त्यामुळे लोकांनी खूप अप्रिशिएट केलं आणि आय एम थँकफुल की मला इतका चांगला आणि आम्हाला सगळ्यांनाच इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला बेगमसाठी. सो हा म्हणजे आय एम ग्लॅड, इट मेक्स मी रिअली हॅपी की तुम्ही खूप कष्ट करून, म्हणजे आत्ताच मी सांगितलं की काय पद्धतीचे कष्ट सगळ्यांनी त्या टीम मध्ये घेतले होते. सो जेव्हा असं ऐकायला मिळतं, छान काहीतरी ऐकायला मिळतं, तेव्हा त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं.
सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत अनुजा साठे सोबत, ते अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.